सत्र 12 सहयोग विवाह कट्टा आयोजित विवाह संबंधी प्रश्न मंजुषा। आजचा प्रश्न आहे, पत्रिका पाहण्याचे फायदे काय व न पाहिल्यांनी नुकसान काय। उत्तर देत आहेत यश लाईफ कोचचे श्री रवींद्र खानोलकर। सर्व विवाह इच्छुक मुलांना व पालकांना माझा नमस्कार। पत्रिका पाहण्याचे फायदे काय व न पाहिल्याने नुकसान काय। प्रश्न खरोखर छान आहे, कारण नवं लिहायचं आहे आणि जुनं सोडायचं आहे असं बरेचदा संभ्रम असतो, नवीन जनरेशनचा असतो आणि हळूहळू पर्यायाने पालकांचाही असतो। खरं म्हणजे पत्रिका बघणं हे एक साधन मानलं जायचं। आपल्याला ट्रेनने जर जायचं असेल आणि ट्रेन नसेल तर आपण बसचा उपयोग करतो, बस नसेल तर रिक्षाचा करतो, पेन नसेल तर बॉलपेन वापरतो, बॉलपेन नसेल तर पेन्सिल वापरतो। पत्रिका बघायचं नाही आहे तर काय करणार। म्हणजे थोडक्यात पत्रिका बघणे याला आपल्याकडे काय पर्याय आहे का। गेले काही शतके लग्न जुळवताना आपण कुंडली ज्योतिष बघत आलो आहोत। ते एक शास्त्र आहे आणि त्याला एक शास्त्रीय आधार व ठोस पुरावे आहेत। साधारण 25 वर्षापूर्वी एका लग्नविषयक चर्चासत्राला मी वक्ता म्हणून गेलो होतो। विषय हाच होता की पत्रिका पाहणे योग्य का अयोग्य। मी सुदैवाने शेवटचा वक्ता होता। सत्र चालू असताना आणि बाकी सगळ्यांची वक्तव्य चालू असताना वेगवेगळ्या प्रकारे विचार पण आपले चालू असतात की आपल्याला शेवटी बोलायचं आहे तर आपण काय बोलायचं आहे, कारण त्यामध्ये बाकी सगळ्या वक्त्यांचा पण उल्लेख व्हायला लागतो। आणि मला एक लख प्रकाश पडला की पत्रिका बघण्याला एक पर्याय आहे। हा पर्याय काय आहे, कारण माझ्या तरुणपणी माझा एक मित्र वांद्र्याचा लेस्टर फर्नांडिस जवळचा मित्र होता, त्यामुळे त्याच्याकडे माझं बरेचदा जाणं येणं असायचं। त्याच्या घरी कॅरम खेळणं किंवा कधीतरी वाढदिवसाला वगैरे जाणं, त्यामुळे त्यांची सर्व मित्रमंडळींची भेट व्हायची। मुख्यतः वाढदिवसाला अगदी 12 वर्षापासून ते 38-40 वर्षापर्यंतचे मुलं आणि मुली हे घोळक्याने असायचे, कारण सगळ्या भावंडांची मित्र त्यांचे मित्र, म्हणजे असा एक आपण धरायला हरकत नाही की 50 ते 100 जणांचा घोळका हा या सगळ्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि बाकी ऑकेजन्सना एकमेकांच्या घरी फिरत असतो। कारण माझ्या मनात प्रश्न आला की हे ख्रिश्चन पद्धतीने जे जगतात किंवा त्यांचेही लग्न आणि संसार होतात ते पत्रिका बघत नाहीत, त्यामुळे ख्रिश्चनांकडे पत्रिका बघत नाही हा, तर मला मग त्यांच्याकडे पर्याय काय। मी जे तुम्हाला म्हटलं की 12 वर्षापासून थेट 32-35 वर्षापर्यंत ही मुलं मुली आपल्या त्याच घोळक्यामधलं आपल्याला लग्नासाठी योग्य स्थळ कोणतं ते शोधत असतात आणि साधारण 32 ते 38 वयाच्या दरम्यान ते एकमेकांना प्रपोज करतात। म्हणजे साधारण 18-20 वर्ष फक्त त्या घोळक्यात राहून एकमेकांना ऑब्झर्व करायचं आणि त्यांचं ऑब्झर्वेशन इतकं घट्ट आणि व्यवस्थित असतं की त्यानंतर त्यांना जो पार्टनर ठरवतील त्याच्याशी लग्न करणं सोपं जातं. मला आठवतं आहे माझ्या मित्राला एक मुलगी आवडायची ग्रुपपैकी, आणि त्यांनी तिला असंच 32व्या वर्षी सांगितलं की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तर त्या मुलीने सांगितलं, तू फार भोळा आणि सरळ मुलगा आहेस आणि मी तेवढी सरळ नाही आहे, त्यामुळे मी तुझ्याशी लग्न करणार नाही आहे. माझं तुझ्यावर नितांत प्रेम आहे, पण ते एक मित्र म्हणून आहे, आणि मी तुझ्याशी लग्न करणार नाही कारण मला तुझं नुकसान करायचं नाही. ह्याला आपण एखादं कल्चर म्हणतो, पण असलं कल्चर आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे मुख्य प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो, पत्रिका बघायची नाही असं ठरवलं तर त्याच्यासाठी आपल्याकडे पर्याय काय. आता आपण राशीरंजनचे उपाध्याय यांची गोष्ट घेऊया. राशीरंजनचे उपाध्याय आहे ते प्रथम राशीचक्र या नावाने शो, टी व्ही शो किंवा स्टेज शो करायचे, जे मोठ्या मोठ्या रंगमंचावर चालायचे. पण काही वर्षापूर्वी इंडियन गव्हर्नमेंटने कायदा पास केला आणि त्याच्यात हे जादू टोना, बंगाली बाबा वगैरे असे जे काही लोकांना दिशाभूल करणारी लोक यांच्यासाठी एक कडक कायदा बनवला, अनबेलेबल आणि तुरुंगवास वगैरे, आणि त्याच्यात ज्योतिषाचाही उल्लेख झाला होता. त्याचा औचित्य साधून उपाध्याय म्हणाले की राशीचक्र जे माझं काम चालू आहे तेच मला चालू ठेवायचं आहे, पण त्याचा आपण रंजन म्हणजे मनोरंजन नाव देऊया, म्हणजे आपण कायद्याच्या कचाक्यात राहणार नाही, पण एक मनोरंजनातून आपल्याला जे लोकांना राशींचं महत्त्व द्यायचं आहे ते काम करू शकतो. आता उपाध्यायांनाही हा प्रश्न विचारला गेला आहे तरुणांकडून की का हो पत्रिका बघितलीच पाहिजे असं आहे का. उपाध्यायांनी सांगितलं की पत्रिकेमधून आपल्याला स्वभाव कळतो, आणि स्वभाव कधीतरी विरोधाभासाचे पण असू शकतात. तर जर पत्रिका बघितली लग्नाच्या अगोदर तर आपल्याला कळू शकतं की हा एवढा विरोधाभास आहे तर आपण ह्या लग्नाच्या भानगडीत पडायचं की नाही, आणि नाही बघितली म्हणजे नवीन विचारप्रवाहाला जाऊन जर तुम्ही पत्रिका नाही बघितलीत तर उपाध्याय असं सांगतात की लग्नानंतर पहा, एकमेकांमधले गुण आणि दोष जाणून घ्या आणि त्याच्याशी 100% तडजोडीला तयार व्हा. थोडक्यात काय की या लग्न कुंडली आपलं ज्योतिष कुंडलीमुळे आपल्याला व्यक्तीचे बरेचसे गुण दोष कळून ते साधारण कोणत्या गुणदोषाला जवळ येऊन मॅच होतात एवढं कळतं. ह्याच्या पलीकडे ज्योतिषशास्त्र खूप मोठं आहे. मलाही या ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायला लागला होता कारण मी स्वतः लाईफ कोच आहे. लाईफ कोचिंगमध्ये प्रत्येकाची नुसती सायकॉलॉजी बघून चालत नाही, हे सायकॉलॉजिकल काउन्सिलिंग नसतं तर त्याचबरोबर फिलॉसॉफी असते, त्या व्यक्तीची शारीरिक स्थिती, मानसिक स्थिती असते, कोणत्या भौगोलिक भागातले त्यांची ज्ञात आहे, आत्मविश्वास काय आहे, घरचं कल्चर काय आहे, शिक्षण काय आहे, आर्थिक परिस्थिती काय आहे, या सगळ्याचा विचार करायला लागतो. पण जर का मला एखाद्या व्यक्तीला तू यश मिळवण्यासाठी अशा अशा पद्धतीने आखणी कर आणि अशा अशा पद्धतीने त्याचं आखणीचं रूपांतर ॲक्शनमध्ये म्हणजे कार्यात आण म्हणजे तुला यश मिळेल. आता यात दोन भाग येतात की विचार करून त्याचं प्लॅनिंग करणं आणि नंतर ते इम्प्लिमेंट करणं, मॅनेज करणं. आता मला माझ्या लाईफ कोच सर्व्हिसमध्ये जर एखाद्याची रास, लग्नरास आणि नक्षत्र कळलं तर मला ते खूप सोपं जातं. मला कळतं सांगताना की मी सांगतो आहे हे किती मापाचं आणि किती क्षमतेचं समोरचं मनुष्य आत्मसात करू शकतो आहे, किती क्षमतेने तो विचार करू शकणार आहे आणि किती क्षमतेने तो विचार किंवा ते कृतीमध्ये राबवणार आहे. तर याचा जर आपल्याला सारांश घ्यायचा असेल तर पत्रिका पाहणे, म्हणजे उपाध्याने सांगितल्याप्रमाणे पत्रिका न पाहता लग्न केलं, अरेंज मॅरेज, कारण प्रेमविवाहामध्ये वेगळं असतं. प्रेमविवाहामध्ये लग्न झाल्यानंतरच एकमेकांचे पूर्ण गुण कळतात, ह्याचा आपण मागच्या एका सत्रामध्ये अभ्यास केलेला आहे. आणि त्यामुळे नंतर फक्त एकमेकांशी तडजोड आणि ते आपलं वैवाहिक जीवन छान घेऊन जाणं हा एक भाग असतो. पण अरेंज मॅरेजमध्ये जर लग्नाच्या अगोदर आपल्याला स्वभावगुण जर कळले, ज्याला हा एकमेव आधार आहे, जो मुलगा आणि मुलींच्या भेटी अगोदर होऊ शकतो, फार सुरुवातीला होऊ शकतो, तर एकमेक पत्रिका बघितली म्हणजे 100% मतं जुळतात असं नाही आहे. आपण जेव्हा एखादी वस्तू तागडीत टाकतो आणि ती जर 40 आणि 60 असेल किंवा 45 आणि 55 असेल, तर त्या 60 बरोबर आपल्याला 40 घ्यायला लागतात मायनस. पण ते असं होत नाही की -80 आणि +20 असा तराजूतल्या तागडीतलं माप कोणालाच नको आहे, कारण आपल्याला प्लस बाजू पाहिजे आहे. तर तराजूमध्ये जेव्हा 60 आणि 40 येतं आणि पैकी 40 हे मायनस असेल, तर ते आपल्याला सुसह्य असतं, कारण आपल्याला 60 बेनिफिट मिळालेला असतो. पण पत्रिका बघून -80 आणि +20 तर होत नाही, हा पत्रिकेचा आधार झाला. आता याला जर आपण शास्त्र म्हटलं, कारण पत्रिका आपण पाहण्यासाठी कोणाकडे नेतो त्या व्यक्तीवर अवलंबून आहे, कारण हे काही कित्येक 1000 वर्षापूर्वी तयार झालेलं शास्त्र आहे. तेव्हा कॉम्प्युटर नव्हते, इंजिनिअरिंग नव्हतं, किंवा असं जे आत्ताच्या जीवनातले जे आपले प्रश्न असतात ते नसतात. ते ढोबळ होतं की भौतिकशास्त्र, आकड्याचं शास्त्र वगैरे, असं ढोबळ हा भाग होता. त्यामुळे ते शास्त्र आणि त्याचा वापर करून त्याचं आपल्याला आपली पत्रिका बघून काही सांगणं, असे ह्याच्यात 3 भाग असतात, आपली पत्रिका, ते शास्त्र आणि सांगणारी व्यक्ती. तर हे शास्त्र सांगणारी व्यक्ती ह्या वेगवेगळ्या असतात. तर आपण एकच करू शकतो की जसं आपण एखादा आजार झाला आणि 2 डॉक्टरना दाखवतो, वेळेला 3 डॉक्टरांचं मत घेतो, त्याप्रमाणे ज्योतिषशास्त्रात पण आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त ज्योतिषींचा आधार घेऊन आपण आपला एखादा निर्णय पक्का करण्यास मदत करून घेऊ शकतो. असे छान छान प्रश्न येऊन देत, कारण हा सगळा प्रयास आपला आहे. लग्न जमल्यानंतर त्या दोघंही आपल्याला राजकुमार आणि राजकन्या दिसले पाहिजेत. जीवनाचे उद्दिष्ट यशाची झालर प्राप्त आनंदी व समाधानी जीवन आहे. मी आपल्या सर्व विवाहिच्छुक मुलांना व पालकांना लग्ना लवकरात लवकर सुयोग्य साथीदार मिळण्यासाठी सहयोग विवाह कट्टातर्फे शुभेच्छा देतो आणि आज इथे थांबतो. धन्यवाद.